आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपआरक्षण देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। देशभरातल्या 15 विमानतळांवर डिजी यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार। आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर। वायनाडमधल्या दरड दुर्घटनेतल्या बळींची संख्या 250 वर, बचाव कार्य अद्याप सुरू। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्व बॅडमिंटनपटू आज मैदानात। आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उपआरक्षण द्यायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशांच्या पीठानं आज हा निर्णय दिला। अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालात म्हटलंय। त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्य सरकारांना देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। देशभरातल्या 15 विमानतळांवर डिजी यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन यांनी दिली। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते। डिजी यात्रा उपक्रमामुळे प्रवाशांचा विमानतळावरचा वावर सुलभ होतो असं त्यांनी सांगितलं। हा उपक्रम लवकरच आणखी 12 विमानतळांवर सुरू होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 आज लोकसभेत सादर केलं। या विधेयकान्वये 2005 आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल। जलजीवन मिशन अंतर्गत देशभरात 15 कोटीपेक्षा जास्त नळ जोडण्या देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। दरम्यान वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून सरकारनं घोषित करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सरकारनं ही घोषणा केल्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याचंही थरूर यांनी नमूद केलं। केरळमध्ये वायनाड इथं भूस्खलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 250 पोचली आहे। या ठिकाणी मदत कार्य सुरू असून भारतीय लष्करानं काल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 179 जणांची सुटका केली तर 4 मृतदेह बाहेर काढले। अट्टमला मुंडकाई आणि चुरनमला या भागातलं मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। प्रत्येक शोध पथकामध्ये श्वान पथकाचाही समावेश आहे। चुरलमला इथल्या ओढ्यावरच्या पुलाचं बांधकाम आज दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। भूस्खलन झालेल्या भागात मदत कार्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि माणसांची वाहतूक करण्यासाठी तो उपयोगी ठरेल। वायनाड इथल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानं एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या समन्वयानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक उपकरणांसह आतापर्यंत 53 मेट्रिक टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे। हवाई दलाच्या विमानांनी तसंच प्रगत हलक्या वजनाच्या ध्रुव हेलिकॉप्टरच्या मदतीनं आपत्तीग्रस्त भागातल्या अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज आपत्तीग्रस्त भागातल्या मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली। दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज वायनाड इथं भेट देणार असून ते मेपाडी इथल्या काही शाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयातल्या मदत शिबिरांना भेट देतील। व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन यांचं आज सकाळी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं। फाम मिनचिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक घेणार असून दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. व्हिएतनामचे प्रधानमंत्री आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताच्या स्वातंत्र्य प्रेरणेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबई आयोजित करीत आहे शास्त्रीय संगीताची मैफिल सूर और सावन. पंडित पूर्वायन चटर्जी यांचं सतारवादन, पंडित अजय पोहनकर आणि अंजली पोहनकर यांचं उपशास्त्रीय गायन आणि पंडित राकेश चौरसिया यांचं वासरीवादन. प्रवेश सर्वांसाठी खुला. 1 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी सभागृहात सूर और सावन.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात आज भारताच्या स्वप्नील कुसळेची पदकासाठीची लढत सुरु आहे. बॅडमिंटनच्या मैदानावरचा आजचा दिवस भारतासाठी महत्वाचा आहे. पुरुष दुहेरीत आज उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही फॉर्ममध्ये असलेली जोडी मैदानात उतरेल, तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचा सामना भारताच्याच लक्ष्य सेनशी होणार आहे. तर महिला एकेरीत 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू पुढच्या फेरीत जाण्यासाठी प्रयत्नशील असेल. याशिवाय मुष्टीयुद्ध स्पर्धेत निखत जरीन निरंदाजीत प्रवीण जाधव आज मैदानात उतरतील. दरम्यान मुष्टीयुद्धा निशांत देव यानं उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक तालिकेत आतापर्यंत चीन सर्वोच्च स्थानी आहे. भारतानं आतापर्यंत 2 कांस्य पदकांवर नाव कोरलंय आणि ही दोन्ही पदकं नेमबाजीतली आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगतात आणि क्रिकेट रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गायकवाड 1975 ते 1987 या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 40 कसोटी 15 एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय ते बडोदा संघासाठी 206 प्रथम श्रेणी सामने खेळले. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहल पारेख यांनी गायकवाड यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली. अंशुमन गायकवाड यांना सन 2017-18 या वर्षीच्या सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते निवड समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे ते प्रमुख प्रशिक्षकही होते. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गायकवाड यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गायकवाड यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गायकवाड दीर्घकाळ स्मरणात राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गायकवाड यांचं क्रिकेटप्रती समर्पण अद्वितीय असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष आणि 1983 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातले त्यांचे साथीदार रॉजर बिन्नी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव कोट्यामध्ये आणखी उप आरक्षण देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. देशभरातल्या 15 विमानतळांवर डीजी यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर. वायनाडमधल्या दरड दुर्घटनेतल्या बळींची संख्या 250 बचाव कार्य अद्याप सुरू. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्व बॅडमिंटनपटू आज मैदानात. आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.